नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. डॉनाल्ड ट्रम्प हांणी आपल्या दुसऱ्या कार्यकाळा खातीर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हूण घेतलो सोपूत. अमेरिकेचो भांगराळो काळ सुरू जाता अशें केले जाहीर. काल जायत्या कार्यकारी आदेशांचेर केली सय. प्रजासत्ताक दिसाच्या परेडीत अंदू भारताची सांस्कृतीक विविधताय आणि लष्करी पराक्रमाचे जातले प्रदर्शन. दिल्ली विधानसभा वेंचणुकेची उमेदवारी फाटीं घेतल्या उपरांत वट्ट 70 सुवातांखातीर 699 उमेदवार वेंचणूक रिंगणात उरल्यात. आनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसच्या क्वॉर्टर फायनलीत मिश्र दोट्टी सर्तीत आयज सकाळी रोहन बोपन्ना आनी शांग जुआय हांची भारत चीन जोडी जॉन पियर्स आनी ऑलिव्हिया गाडेकी ह्या ऑस्ट्रेलियन जोडये आड झुजतली. आता पुराय खबरो. डॉनाल्ड ट्रम्प हांणी अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हूण आपल्या दुसऱ्या कार्यकाळा खातीर सत्तेचो सोपूत घेतलो. जेडी व्हॅन्स हांणी उपराष्ट्राध्यक्ष म्हूण सोपूत घेतलो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांणी आपल्या उक्तावण उलोवपांत दर उणे करपाक मजत करपा खातीर राष्ट्रीय उर्जा आणीबाणी जाहीर केली हे तांच्या प्रचारातले एक मुखेल आश्वासन आशिल्ले. तशेंच तांणी आपल्या मंत्रीमंडळाक आपले व्हड अधिकार वापरून म्हालाचो खर्च उणो करपाचे निर्देश दिवपाक उतर दिला. अमेरिकेचे भांगराळे युग सध्या तांच्या फुडारपणाखाला सुरू जाता अशें जाहीर करून देशांत नव्या अध्यायाची सुरवात जाल्ल्यान ताणें अमेरिकेक पयले सुवातेर दवरपाची प्रतिज्ञा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ट्रम्प हांका परबी भेटयल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पयल्या दिसा जायत्या कार्यकारी आदेशांचेर स्वाक्षरी केल्या. काल राती तांणी विक्रमी संख्येन कार्यकारी आदेशांचेर सयो केल्यो. ह्या आदेशांची रुपरेखा दितना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांणी सांगला की अमेरिकेच्या मेक्सिको कडेन आशिल्ल्या दक्षिण शिमेचेर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करप हे आपले सगळ्यात व्हड प्राधान्य आशिल्ले. तांणी सांगले की सगळे बेकायदेशीर प्रवेश रोखडेच थांबतले आनी लाखांनी गुन्यांवकारी लोकांक आयिल्ल्या सुवातेर परतून हाडपाची प्रक्रिया सुरू जातली. रोखडेच शिमेचेर सैन्य तैनात करपाचो आदेश दितले. तशेंच ट्रम्प हांणी मुखार सांगला की तांच्या पयल्या दिसाच्या आदेशांत इमिग्रेशनाचेर आळाबंद हाडप, जीवाश्म इंधन उत्पादन वाडोवप, पर्यावरणीय नेम फाटीं घेवप म्हळ्यार 2021 वर्साचो पॅरीस हवामान कबलात हाचो तातूंत आसपाव आसा. अमेरिका परत एक फावट उत्पादन राष्ट्र जातले आनी तेल आनी गॅस वापरतले अशें ट्रम्प हांणी सांगले. ताणें स्वाक्षरी केल्लो आनीक एक म्हत्वाचो आदेश म्हळ्यार उलोवपाचें स्वातंत्र्य परतून मेळोवप आनी फेडरल सेन्सरशीप सोपोवप. तशेंच आपल्या पयल्या दिसा दिल्ल्या आदेशांत गल्फ ऑफ मेक्सिकोक द गल्फ ऑफ अमेरिका अशें नांव दिवपाची प्रक्रिया सुरू जातली अशें डॉनाल्ड ट्रम्प हांणी सांगलां. प्रजासत्ताक दिसाच्या परेडीत अंदू भारताची सांस्कृतीक विविधताय आनी लष्करी पराक्रम दाखोवपाचे आसात. तातूंत संविधान चालीक लायिल्ल्या 75 वर्सा आनी जनभागीदारीचेर खासा लक्ष केंद्रीत केला. अंदू इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे परेडीत मुखेल सोयरे म्हूण निमंत्रीत आसात. नवी दिल्लीत मिडियाक संबोधित करतना संरक्षण सचीव राजेश कुमार सिंग हांणी जाहीर केला की भारतीय सशस्त्र दळाच्या पंगडा वांगडा इंडोनेशियाचो 160 वांगड्यांचो मार्चिंग पंगड आनी 190 वांगड्यांचो बँड पंगड कर्तव्य मार्गाचेर जावपी परेडीत वांटो घेतलो. दिल्ली विधानसभा वेंचणुकेची उमेदवारी फाटीं घेतल्या उपरांत वट्ट 70 सुवातांखातीर 699 उमेदवार वेंचणूक रिंगणांत उरल्यात. काल नामांकना फाटीं घेवपाची निमाणी तारीख आशिल्ली. सगळ्यांत चड 23 उमेदवार नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात जाल्यार सगळ्यांत उणे 5 उमेदवार पटेल नगर आनी कस्तुरबा नगर सुवातींचेर आसात. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आयज छत्तीसगडाची राजधानी रायपूरच्या भोंवडेर वतले. ह्या भेटी वेळार उपराष्ट्रपती धनखड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी NIT रायपूर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT भिलाई, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM रायपूर हांगाच्या विद्यार्थ्यांक आयडियाज फॉर बिल्डींग बेटर भारत ह्या विशयाचेर मार्गदर्शन करपाचे आसात. परराष्ट्र मंत्रालय आणि उत्तर प्रदेश सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भायल्या पत्रकारांकडेन परस्पर संवादात्मक सत्र घेऊन चालू आशिल्ल्या महाकुंभ 2025च्या वेगवेगळ्या आंगांविषयी चर्चा केली. अधिकाऱ्यांनी ह्या कार्यावळीच्या आध्यात्मिक सांस्कृतिक आणि अर्थिक महत्वाची माहिती दिल्या. काल नवी दिल्लीत ही कार्यावळ झाल्या. या संवादात उत्तर प्रदेश सरकाराच्या प्रतिनिधींनी महाकुंभ 2025 हाजीर रावपाच्या मळार ही संवसारातली सगळ्यात व्हड मुखेल कार्यावळ जावपाची आसा हाचेर भर दिलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या म्हादय चॅनलावेल्यान आयकतात. आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय आदिवासी वेव्हार मंत्रालय आयज नवी दिल्लीतल्या भारत मंडपात पीएम जनमनाचेर डीएमांची राष्ट्रीय परिषद घडोवन हाडटा. आदिवासी वेव्हार मंत्री जुआल ओराम आणि आदिवासी वेव्हार राज्यमंत्री दुर्गादास उईके हे परिषदेक हाजीर रावतले. गांवगिरो वाठार, उदरगत, वसतीघरां, पिवपाचे उदक, आंगणवाडीचे कार्यान्वयन आणि बहुउद्देशीय केंद्रात चालीक लावप अशा स मुळाव्या वाठारांनी परिषदेचे लक्ष आसतले. सुदारणा करपाची महत्वाची शक्यता आशिल्ल्या जिल्ह्यांनी उत्तम पद्धती आणि प्रगती सुलभ करप हो या परिषदेचो मुखेल हेत आसा. मध्य प्रदेशातल्या रानवटी जनावरां आणि मनशांमधलो संघर्ष टाळपाक आकाशवाणीचो महत्वाचो वांटो निभायता. हत्ती, वाघ, बिबटो सयत रानवटी जनावरांच्या हालचालींविशी लोकांक सावधान करून आकाशवाणी शहडोल नवी भूमिका करता. हाका लागून मनीस जनावर संघर्ष आणि तांचे कडेन संबंधित अपघात जावचे नात. पुडुचेरीच्या ओल्ड पोर्ट ग्राउंडाचेर आयज दक्षिण भारत विज्ञान मेळावो 2025 सुरू जातलो. पुडुचेरीचे नायब राज्यपाल लेफ्टनंट गव्हर्नर के कैलाशनाथन ह्या मेळाव्याचे उक्तावण करतले. मुखेलमंत्री एन रंगसामी, विधानसभा अध्यक्ष सेल्वम आर आणि शिक्षण मंत्री ए नमसिवायम उक्तावण सुवाळ्याक हाजीर रावपाचे आसात. 5 दिसांची ही कार्यावळ पुडुचेरीच्या शाळा शिक्षण संचालनालयान बेंगळुरूच्या विश्वेश्वराय उद्देगीक आणि तंत्रीक संग्रहालयाच्या सहकार्यान घडून हाडल्या. देशाच्या उत्तर वाठारात धुक्याक लागून जायत्या गाडयांच्या वाहतुकेचेर परिणाम झाला. भारतीय रेल्वेच्या म्हणण्याप्रमाण दिल्लीक वचपी सुमार 10 गाडयो उसरा चलतात. तातूंत दुरोंतो एक्सप्रेस, फराका एक्सप्रेस, कॅफिएट एक्सप्रेस आणि संपर्क क्रांती हांचो आसपाव आसा. प्रवाशांनी गाडयो चढपा खातीर स्टेशनांचेर येवच्या पयली ताची ताजी स्थिती तपासपाचो सल्लो ताणें दिला. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस सर्तीच्या क्वार्टर फायनलीत मिश्र दोट्टी सर्तीत आयज सकाळी मेलबर्नाच्या शोकोर्ट एरिना हांगा रोहन बोपन्ना आणि झांग शुआय हांची भारत चीन जोडी जॉन पियर्स आणि ऑलिव्हिया गाडेकी ह्या ऑस्ट्रेलियन जोडये आड झुजतली. दादल्यांच्या एकोड्या सर्तीत आयज रॉड लेव्हर एरिना हांगा सर्बियेचो सध्याचो ऑलिंपिक चॅम्पियन नोवाक जोकोविच आणि 4 फावटी ग्रँड स्लॅम विजेतो स्पेनचो कार्लोस आल्कारास हांचो खेळ जातलो. आयसीसी 19 वर्सा सकयल्या बायला क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषकाचे दुसरे आवृत्तीत आयज क्वालालंपुरातल्या बायोएमास ओव्हल स्टेडियमाचेर अ गटातल्या मॅचीक डिफेंडींग चॅम्पियन भारत यजमान मलेशिया आड खेळटलो. ही मॅच दनपारा सुरू जावपाची आसा. अस्तंत हिमालयाच्या वाठारात आयज तुरळक पावस आणि बर्फ पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. फुडल्या 2 ते 3 दिसात पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, राजस्थान आणि अस्तंत उत्तर प्रदेशात गडगड मारून पावस पडपाची शक्यता आसा. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण मन्नराच्या आखातात आणि लागसारच्या श्रीलंकेक व्हावपी चक्रीवादळाक लागून फुडले 2 दीस तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, केरळ आणि माहे हांगा मध्यम प्रमाणात पाऊस पडू येता. फाल्यां सकाळी अस्तंत बंगाल, सिक्कीम, ओडिशा आणि देशाच्या उदेंत राज्यातल्या उदेंत उत्तर प्रदेश, उपहिमालयीन आणि गँगटोक वाठाराचेर दाट धुके पडपाची शक्यता आसा. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. डोनाल्ड ट्रम्प हांणी आपल्या दुसऱ्या कार्यकाळा खातीर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतलो सोपूत. अमेरिकेचो भांगराळो काळ सुरू जाता अशें केले जाहीर. काल जायत्या कार्यकारी आदेशांचेर केली सय. प्रजासत्ताक दिसाच्या परेडीक अंदू भारताची सांस्कृतीक विविधताय आणि लष्करी पराक्रमाचे जातले प्रदर्शन. दिल्ली विधानसभा वेंचणुकेची उमेदवारी फाटी घेतल्या उपरांत वट्ट 70 सुवातांखातीर 699 उमेदवार वेंचणूक रिंगणात उरल्यात. आणि ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसच्या क्वार्टर फायनलीत मिश्र दोट्टी सर्तीत आयज सकाळी रोहन बोपन्ना आणि झांग शुआय हांची भारत चीन जोडी जॉन पियर्स आणि ऑलिव्हिया गाडेकी ह्या ऑस्ट्रेलियन जोडये आड झुजतली. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.